हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिले आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 20 आणि याचे शीर्षक आहे संतांचा वारसा। याचा तिसरा भाग आज आपण बघणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला कुठला बोध यामधून प्राप्त होतो यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात। मोह नाही, पाप नाही, तेथे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड नसणार, तेथे परीक्षा घेणारा परीक्षक नसणार, चुका करण्याची शक्यता मुळीच नसणार। देवदूत आणि उद्धार पावलेले संतजन त्यांच्या जयोत्सवाचा आवाज मी ऐकला, हजारो वाद्यांच्या नादासारखा तो मला वाटला। सैतानापासून त्यांची कायमची सुटका झाली व इतर जगात राहणाऱ्यांचेही सैतान यापुढे काही करू शकणार नव्हता। याबद्दल जे जल्लोष करीत होते। देवाच्या भक्तांना पित्याशी व पुत्राशी तोंडातोंड बोलण्याची सुवर्ण संधी नित्य सैतान यापुढे काही मिळणार नाही आणि मिळत राहील। आपण त्याला समोरासमोर पाहू, मध्ये कसलाही आडपडदा याचे अस्पष्ट करण्याकरिता असणार नाही। आपण सतत त्याच्या प्रकाशात आणि कृपादृष्टीत आनंदी जीवन जगू। माझ्या हृदयाचे ओढ त्याच्या दूरदृष्टीचे गुणगान गाईल। येथे ख्रिस्त आहे तेथे स्वर्ग आहे, स्वर्ग नाही तेथे ख्रिस्त नसणार नाही, तर ख्रिस्त नसेल तर स्वगृही नसेल। देव आणि जिवंत झालेल्या संतांमध्ये अगदी जवळचे नाते असणार आहे। त्याच्या पायाशी ठेवलेले मुकुट उद्धारक उचलून त्यांच्या डोक्यावर ठेवील आणि आपल्या वीणा स्पर्श करील आणि मग आपण सर्व वीणा वाजवून त्याची स्तुती व त्याचे गौरव गाऊ। या जीवनामध्ये जे देवाशी एकनिष्ठ असतील ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्याच्या कपाळावर असेल। प्रगटीकरणाचा 22:4 आणि स्वर्गाचा आनंद तो काय, ते देवाला पाहतात। देवाच्या म्हणजेच काय की ख्रिस्ताच्या दयेने ज्या पाप्यांचा उद्धार झाला त्यांचा आनंद तोच करा जे देवाला प्रत्यक्ष पाहतात आणि म्हणून पित्याला ओळखतात। देवदूषांशी सदा सर्व काळ संबंध आणि विश्वास। तारण झालेल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये कार्य काय होते हे समजेल। जे देवदूत त्याच्या जीवनाच्या आरंभापासून त्यांचे मार्गदर्शक असतात, मानवाच्या प्रत्येक पावला त्याचे रक्षण करतात। मृत्यू छायाच्या दरीमध्ये ही देवदूत मानवाबरोबर असतात, त्यांच्या मरणापर्यंत त्यांच्या बरोबर त्यांचा देवदूत राहील। एवढेच नाही परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला प्रथम कोण भेटेल हे सुद्धा देवदूतांना ठाऊक असते। त्यांच्या जीवनातील त्यांचे संभाषण, त्यांचे वापरलेले शब्द, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्व इतिहास त्यांना ज्ञात असतो। मानवाच्या जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये देवदूत त्यांना सहाय्य करतात। आपण ज्या धोक्यातून जातो ते आपल्याला कळत न कळत जे धोके उद्भवतात त्यामध्ये देवदूत सहाय्य करतात। या सर्व गोष्टी सार्वकालिक प्रकाशामध्ये गेल्याशिवाय आपणाला करणार नाहीत आणि यासाठी आपल्या जीवनासाठी देवाने केलेली तरतूद आपणास समजून येईल। ज्या आत्म्यामध्ये देवाचा विश्वास असतो त्यांच्यासाठी देवाने योजलेली दया आणि प्रीती त्यांना कळून येईल, कारण त्यांच्या भावनांना तेथे गोडवा मिळेल। पवित्र जीवांशी शुद्ध सहवास आशीर्वादी देवदूतांसमवेत तसेच कोकऱ्याच्या रक्तात झगे धुऊन शुभ्र केलेल्या सर्व युगातील विश्वासू जनांसोबत समरस असलेले सार्वकालिक जीवन स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व वंशास इफिसकरासपत्राचा 3:15 एकत्र जोडणारे पवित्र नाते संबंध या सर्व गोष्टीमुळे उद्धार पावलेल्यांना आनंद द्विगुणित होईल। पतन पावलेल्यांना साक्ष देणे। मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास आला नाही तर सेवा करावयास आला आहे। मत्तयकृत शुभवर्तमान याचा 20:28 ख्रिस्ताचे कार्य सर्वात खालचे जरी असले तरी सर्वात महान आहे आणि व आपले पारितोषिक त्याच्याबरोबर कार्य करण्यामध्ये आहे आणि येणाऱ्या जगामध्येही त्याच्याबरोबर कार्य करणे ही आपली एक महान संधी आहे। तुम्ही साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो, यशया याचा 43:12 आणि हे सुद्धा आपल्यासाठी सार्वकालिक आहे। महान संघर्षाला कशासाठी परवानगी दिली होती, ती युगन युगे राहावी म्हणून। सैतानाचे कार्य कमी करून ते समाप्त का केले नाहीत आणि त्याने मांडलेला उच्छाद संपविला नाही, ते अशासाठी की सर्व विश्वे हे पाहत आहे की देवाचा न्याय यथायोग्य असावा म्हणून सैतानाचा दुष्टपणा धीराने तो सहन करीत आहे। यामुळे पापाचा कायमचा बिमोड करता यावात। तारणाच्या योजनेमध्ये सार्वकालिक उंची आणि खोली अतिमहान आहे। केवळ उद्धार पावलेल्यांचा आणि पावलेल्यांनाच ठाऊक आहे की पापाचा परिणाम काय आहे आणि त्याच्याशी विरोध करण्याचा अनुभव त्यांनीच घेतला आहे. तेच केवळी अशी निर्मिती आहेत जे येशूने भोगले याची जाणीव त्यांना आहे. ज्या दिव्यातून येशू गेला ते देवदूतांनाही जमले नसते. केवळ उद्धार पावलेलेच येशू विषयी साक्ष देऊ शकतात. सुमधुर संगीत आणि देवाची स्तुती करणे. येथे संगीत असेल तेथे गीतही असेल. असे गीत व संगीत मर्त्या कानांनी कधीही ऐकले नव्हते किंवा कल्पनाही केली नव्हती. ज्यांची मुक्तता झाली त्यांचे ते गीत असेल. त्या गीतातून देवाचे गौरव केले जाईल. तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत व राष्ट्राधिपती तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. तू राजांचा राजा आहेस. तू युगानयुगांचा राजा आहेस. कारण केवळ तूच पवित्र आहेस. प्रगटीकरणाचा पहिला अध्याय 3-4 वचन. एक देवदूत तो नेहमी पुढारीपण करतो. तो प्रथम वीणाला स्पर्श करून एक सूर छेडतो. मग स्वर्गातील सर्वजण त्याचे अनुकरण कर्णमधुर संगीत वाजवून स्वर्गीय आनंद देतात. स्वर्गीय संगीताचे वर्णन करता येत नाही आणि लिहिता येत नाही. आता तो दुःखाने पिडलेला व क्लेशाने व्यापलेला नव्हता. परंतु तो आता गौरवाने चमकणारा राजा होता. तो सियोन डोंगरावर उभा राहिला तेव्हा सर्व विदेशी हालेलुयाचा जयघोष करतील व इब्री त्यांच्या सुरात आपले सूर मिसळून गातील. त्यांच्या तोंडून धन्यवाद आणि उपकार स्मरण निघतील. देवाचा देव व सर्वांचा देव यांचा आणि त्याचा विजय मुकुट घालतील. विश्वातील अनमोल गोष्टींचे अवलोकन करणे. त्यांच्या दृष्टीवर अंधाराचे आवरण होते ते आता दूर करण्यात आले आहे. आणि आता आपण जे पाहू ते सूक्ष्मदर्शक भिंगातूनही पाहू शकणार नाही. ते स्वर्गीय सौंदर्य आपण पाहू. हे सौंदर्य आपण कधीही पाहिले नव्हते. हे सौंदर्य गौरवी डोळ्यात मावत नव्हते. जेव्हा जगातील पापाचा नाश केल्यावर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल अशा हे सौंदर्य देवाचे असेल. आपल्या अभ्यासासाठी जगातील संपूर्ण रहस्य आपल्या समोर ठळकपणे दिसू लागतील. अगदी टेलिस्कोप मध्येही न दिसणारी रहस्य उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतील. देवाच्या उद्धार पावलेल्यांकरिता अभ्यासासाठी लिखित विश्वाच्या ज्ञानाचे खजिने उघडे केले जातील. मर्त्यपणाचे संबंध नसल्या कारणाने ते दूर दूरच्या जगांकडे न थकता उड्डाण करतील. ती विश्वे जी मानवी दुःखाच्या हल्ल्याने अति दुःखी झाली होती. युगानयुगातून देवाच्या हस्तकृतीचे मानवाद्वारे जे ज्ञानाचे व सुज्ञतेचे खजिने प्राप्त करून घेण्यात आले आहेत त्यातलेही सहभागी होतील. निर्मितीचे वैभव व निर्दोष तीक्ष्ण दृष्टीने पाहतील. देवाच्या राजासनाभोवती नेमाने गोल गोल फिरत राहणारे सूर्य व तारे व मंडळातील तारामंडळातील मंडळे ते पाहतील. सर्व गोष्टीवर लहानपणातील आणि लहानपणापासून ते थोर थोरल्या थोर गोष्टीवर ते निर्माणकर्त्याचे नाव लिहिलेले पाहतील व त्यांना त्या सर्वांमध्ये दैवी सामर्थ्याची समृद्धी आढळेल. मर्यादेपलीकडे मुबलकता. प्रत्येक सामर्थ्याची प्रगती होईल. प्रत्येक कार्यक्षमता वाढेल. प्रत्येक क्षमता वाढील. प्रत्येक जबाबदारीची श्रेष्ठता पुढे जाईल. वैभवी व उत्कंठ इच्छा शिगेला पोहोचेल व तरीही त्यांच्यासमोर नवीन नवीन रहस्य उघडले जातील. नवीन गोष्टी त्यांना पाहायला व अभ्यास करायला मिळतील. त्यांच्यासमोर अनेक रहस्य सत्य उघडीस केले जातील. त्यांची शरीरे मने आणि आत्मे ताजीतवाने राहतील. सर्व अनुवांशिक स्वर्गीय प्रेम जे वरून खाली आले ते मानवी हृदयाच्या माध्यमातूनच मृदू प्रीती मानवी आत्म्याला स्वर्गीय प्रेरणा न्हावून काढले. परंतु देवाच्या अथांग व निर्बंध सागराच्या प्रीतीमध्ये हे केवळ लहानसा एक ओहळ आहे. अर्थात देवाच्या मानवावरील प्रेमाचा थांगच लागू शकत नाही. जीव त्याचे वर्णन करू शकणार नाही. लेखनी लिहू शकणार नाही किंवा चित्रकार चित्र काढू शकणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस त्यावर मनन करू शकता. तुम्ही पवित्र शास्त्रातून त्याचे प्रेम काळजीपूर्वक शोधून काढू शकता. देवाने तुम्हाला ज्या सामर्थ्याची पात्रता दिली आहे त्याकरवी तुम्ही प्रयत्न करून त्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाचा अभ्यास करावा आणि तरीही त्याच्या प्रीतीचा अंत लागणार नाही. त्याच्या प्रेमाविषयीचा अभ्यास युगानुयुगे करू शकता, तरीही त्याची लांबी उंची रुंदी व खोली मोजता येणार नाही. त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवासाठी स्वार्थिकेसाठी आणि सार्वकालिकतेसाठी देऊन टाकला आहे, ज्याचे आकलन आम्हास कधीच होणार नाही. देव प्रीती आहे हे सर्व विश्वाची मान्यता. आता घोर संघर्षाची समाप्ती झाली आहे. पाप आणि पापीजन उरलेले नाहीत. संपूर्ण विश्व स्वच्छ झालेले आहे. अगाध सृष्टी सर्वजण एक आहेत, आनंदी आहेत. ज्याने सर्व काही निर्माण केले त्याच्यापासून अमर्यादित आकाशाच्या अनेक विश्वातून अपरंपार आणि आरपार चोहीकडे जीवन प्रकाश व हर्षाचे प्रवाह वाहतात. सूक्ष्मातील सूक्ष्म अणु ते अवाढव्याच्या अवाढव्य विश्वापर्यंत सर्व गोष्टी सजीव तसेच निर्जीव यांच्या निष्कलंक सौंदर्याद्वारे व परिपूर्ण सौंदर्याद्वारे जाहीर करतात. आणि हे आहेत ह्या धड्याचा सार, की जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाऊ तेव्हा संतांना, म्हणजेच काय, की ज्यांनी आपली पापे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतलेली आहेत, त्यांना वारसा कुठल्या प्रकारचा मिळेल त्या संतांना, की त्यामध्ये आम्ही पण असूत काय, आमचा पण त्या ठिकाणी भाग असणार काय, की देव आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे काय, अशी अनेक प्रश्न आमच्या मनात उद्भवतात. आणि हे उद्भवण्याचे कारण म्हणजेच काय, की आम्ही आमच्या विश्वासामध्ये कमकुवत आहोत. सैतान हे प्रश्न आमच्या अंतकरणामध्ये टाकतो की आम्ही अपात्र आहोत, आम्ही त्या सुवार्तेचे पात्रता नाही. परंतु देव आम्हाला त्या पात्रतेचा बनवतो, आणि म्हणून ती पात्रता कोण आहे, तर ती पात्रता आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेला आहे. तो म्हणतो ना की जरी तुमचे पाप लाखेसारखी लाल असलीत तरीही ती मी बर्फासारखी शुभ्र करेल, आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल की ज्या ठिकाणी मी आहे, कारण जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावेत अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकांना त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. परंतु त्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या अगोदर आमचं स्वतःचं परीक्षण, आत्मपरीक्षण, आकलन करणं खूप गरजेचं आहे. ते अशासाठी की त्या ठिकाणी पाप नसणार, त्या ठिकाणी दुःख नसणार, वेदना नसणार. परंतु आम्ही जर आताच ह्या वेदनातून गेलो नाहीत, ह्या त्रासातून गेलो नाहीत, तर शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये, शेवटच्या तासांमध्ये आम्ही त्या संघर्षाला तोंड देऊ शकणार नाहीत. म्हणून आजपासूनच आपण स्वतःची तयारी करावी, कारण की ज्या प्रकारे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी स्वर्गाचं जे वर्णन केलेलं आहे ते एकेरी शब्दामध्येच आहे, त्याहूनही अधिक मौल्यवान आणि सुंदर आणि रमणीय, मनमोहनीय ते स्वर्ग असणार आहे, की ज्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. तो कल्पनेच्या पलीकडे आहे. त्या ठिकाणी आम्ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला अक्षरशः बघणार आहोत आमच्या उघड्या डोळ्यांनी. काय ह्याच्यामध्ये आश्चर्य नाही आहे का, की आम्ही फक्त ऐकलेलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी, परंतु आम्ही प्रत्यक्ष त्याला बघणार आहोत, ते छेदलेले हात बघणार आहोत. जर तुम्ही तयार आहात तर आजच पश्चातापी रूपाने त्याच्याकडे या. तो तुमचा स्वीकार करण्यास तयार आहे. आजच आपल्या पापाची कबुली द्या, कारण की तो पाप क्षमा करणारा आहे आणि कधीच आठवणारा नाही असा तो जिवंत बाप आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की आज तू आम्हाला या वचनाच्या द्वारे, या पुस्तकाच्या द्वारे तू आमच्या सोबत बोलला, म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गाई तो उसे क्या मिला। इंसाने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इस दुनिया की संसारी इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसाने इस दुनिया की
ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आईडी या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।